ಭುವಾ ಭೂತ ಹಿತೇನ ಭೂತಲೇ ಸಮಂಜಸ ಜ್ಞಾನ ವಿಭೂತಿ ಚಕ್ಷುಷಾ ವಿರಾಜಿತಂ ಯೇನ ವಿಧಂವತಾತ್ಮಃ ಕ್ಷಪಾಕರೇಣೇವ ಗುಣೋತ್ಕರೀಕರೀ ಪ್ರಜಾಪತಿರ್ಯಃ ಪ್ರಥಮಂ ಜಿಜೀವಿಷು ಶಶಾಸು ಕೃಷ್ಯಾ ದಿಷು ಕರ್ಮ ಸುಪ್ರಜಾ ಪ್ರಬುದ್ಧತತ್ವ ಪುನರದ್ಭುತೋದಯೋ ಮಮ ತ್ವತೋ ನಿರ್ವಿವಿದೇ ವಿದಾಂಬರ ವಿಹಾಯ ಯಃ ಸಾಗರವಾರಿ ವಾಸಸಂ ವಧೂಮಿ ವೇ ಮಾಂ ವಸುಧಾವಧೂಂಸತಿ ಮುಮುಕ್ಷುರಿಕ್ಷ್ವಾ ಕುಕುಲಾದಿರಾತ್ಮವಾನ್ ಪ್ರಭು ಪ್ರವ್ರಾಜ ಸಹಿಷ್ಣುರಚ್ಯುತ ಸದೂಷಮೂಲಂ ಸ್ವಸಮಾಧಿ ತೇಜಸಾಂ ನಿನಾಯಯೋ ನಿರ್ದಯಭಸ್ಮ ಸಾತ್ಕ್ರಿಯಾಂ ಜಗಾದ ತತ್ವಂ ಜಗತೇತಿ ನೇಜಸಾಂ ಬಭೂವ ಚ ಬ್ರಹ್ಮ ಪದಾಮೃತೇಶ್ವರ ಸವಿಶ್ವಚಕ್ಷು ವೃಷಭೋರ್ಜಿತ ಸತಾಂ ಸಮಗ್ರ ವಿದ್ಯಾತ್ಮ ವಪುರ್ನಿರಂಜನ ಪುನಾಸು ಚೇತೋ ಮಮ ನಾಭಿನಂದನೋ ಜಿನೋಜಿತ ಕ್ಷುಲ್ಲಕವಾದಿ ಶಾಸನ ಪ್ರಭಾವಾತ್ ತ್ರಿದಿವಚ್ಯುತಸ್ಯ ಕ್ರೀಡಾಸ್ವಪಿಕ್ಷೀವ ಮುಖಾರವಿಂದ ಅಜೇಯಶಕ್ತಿರ್ ಭುವಿ ಬಂಧುವರ್ಗಶ್ ಚಕಾರ ನಾಮಾ ಜಿತ ಇತ್ಯವಂದ್ಯಂ ಅದ್ಯಾಪಿ ಯಸ್ಯ ಜಿತ ಶಾಸನಸ್ಯ ಸತಾಂ ಪ್ರಣೀತು ಪ್ರತಿಮಂಗಲಾರ್ಥಂ ಪ್ರದೀಯತೆ ನಾಮ ಪರಂ ಪವಿತ್ರಂ ಸ್ವಸಿದ್ಧಿ ಕಾಮೇನ ಜನೇನ ಲೋಕೆ ಯತ್ಪ್ರಾದುರಾಸಿ ಪ್ರಭು ಶಕ್ತಿ ಭೂಮ್ನಾ ಅವ್ಯಾಕ್ಷಯಾಲೀನ ಕಳಂಕ ಶಾಂತಿ ಮಹಾಮುನಿರ್ಮುಕ್ತ ಘನೋಪದೇಹು ಯಥಾರವಿಂದಾ ಹೃದಯಾಯ ಭಾಸ್ವಾ ಏನ ಪ್ರಣೀತಂ ಪೃಥುಧರ್ಮತೀರ್ಥಂ ಜ್ಯೇಷ್ಠಂ ಜನಃ ಪ್ರಾಪ್ಯ ಜಯಂತಿ ದುಃಖಂ ಗಾಂಗಂ ಹೃದಂ ಚಂದನ ಪಂಕಶೀತಂ ಗಜ ಪ್ರವೇಕಾ ಇವ ಧರ್ಮ ತಪ್ತಾ ಸಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಸಮಮೇತ್ರಶತ್ರುರ್ ವಿದ್ಯಾ ವಿನಿರ್ವಾಂತ ಕಷಾಯ ದೋಷ ಲಬ್ಧಾತ್ಮಲಕ್ಷ್ಮೀ ರಚಿತೋಜಿತಾತ್ಮ ಜಿನ ಶ್ರಿಯಂ ಮೇ ಭಗವಾನ್ ವಿಧತ್ತಾಂ. ಸಂಭವತರ್ಷರೋಗೀ ಸಂತಪ್ಯಮಾನಸ್ಯ ಜನಸ್ಯ ಲೋಕೇ ಆಸೀರಿಹಾಕಸ್ ಮಿಕೇವ ವೈದ್ಯೋ ವೈದ್ಯೋ ಯಥಾ ನಾಥ ರುಜಾಂ ಪ್ರಶಾಂತಿ ಅನಿತ್ಯಮತ್ರಾಣಮಹಂ ಕ್ರಿಯಾಭಿ ಪ್ರಸಕ್ತ ಮಿಥ್ಯಾತ್ಯವಸಾಯ ದೋಷಂ ಇದಂ ಜಗಜ್ಜನ್ಮ ಜರಾಂತಕಾರ್ತಂ ನಿರಂಜನಾಂ ಶಾಂತಿಮಜೀವಮಸ್ತಂ ಶತ ರನೋನ್ಮೇಷ ಚಲಂ ಹಿ ಸೌಖ್ಯಂ तृष्णामयाप्यायन मातृहीनो कृष्णाभिवृद्धिश्च तपस्त्यजस्रम् तापस्तदाया सयतीत्यवादी बन्धश्च मोक्षश्च तयोश्च हेतु बद्धश्च मुक्तश्च फलं च मुक्ति स्यात्वादिनो नाथ तवैव युक्तं नैकान्तदृष्टे तमतो दिशास्ता शत्रूप्यशक्तस्तव पुण्यकीर्तेः स्तुत्यां प्रवृत्तः किमु मादृशोज्ञः तथापि भक्त्या स्तुतपादपद्मो ममार्यदीयाः शिवतातिमुच्चैः गुणाभिनन्दा दभिनन्दनो भवा दयावधूङ्क्षान्ति सखीमशिश्रिय समाधितन्त्रस्तदुपोपपत्तये दयैनैर्ग्रन्थ्यगुणेन चायुज अचेतने सत्कृतबन्धजेऽपि च ममेव मित्या विनिवेशिकग्रहाः गुरे स्थावरनिश्चयेन च क्षतं जगत्तत्त्वमजिग्रहद्भवान् क्षुतादिदुःखप्रतिकारतस्थितिर्न चेन्द्रियार्थप्रभवाल्पसंज्ञतः ततो गुणो नास्ति च देहदेहिनो हृतीरमित्थम् भगवान् विजिज्ञपत्नोऽलोलो व्यनुबन्धदोषितो भयादकारे श्विह न प्रवर्तते विहारमत्रा व्यनुबन्धदोषवित् कथं सुखे सन् सजतीति चाप्रति सचानुबन्धोऽस्य जनः तापकृत् त्रिषो विवृद्धिः सुखतो न चलति इति प्रभो लोकहितं यतो मतं ततो भवानेव गतिः सतां मतम् सुमतिर्मुनिस्त्वं स्वयं मतं येन सुयुक्तिनीतं यतश्च शेषेषु मतेषु नास्ति सर्वक्रियाकारकतत्त्वसिद्धि अनेकमेकं च तदेव तत्त्वं वेदान्वयज्ञानमिदं हि सत्यम् विषोपचारोऽन्यतरस्य लोपे तच्छेषु लोपोऽपि ततोऽनुपाक्यं ततः कथञ्चित् तदसत्त्वशक्तिः केनास्ति पुष्पं तरुषु प्रसिद्धं स्वभावच्युतमप्रमाणं स्ववाग्विरुद्धं तव दृष्टितोऽन्यत् तथा नित्यमुदीत्यपैति न च क्रियाकारकमत्र दैवासुतो जन्म सतो न नाशो दीपस्तमः गलभावतोऽस्ति विधिर्निषेधश्च कथञ्चिदिष्टो विवक्षया मुख्यगुणव्यवस्था इति प्र प्रणीति सुमते स्तवेयम् मति प्रवेकः स्तुतोऽस्तु नारद। चारु मूर्ति बभौ भवान् भौ कृपयोरुहाणां पद्माकराणामिव पद्मपञ्चार पद्मां च सरस्वतीं च भवान् पुरस्तात् प्रतिमुक्तिलक्ष्म्या सरस्वतीमेव समग्रशोभाम् सर्वज्ञलक्ष्मी ज्वलितां विमुक्तश्चरीरश्मि प्रसर प्रभोस्ते बालाकरश्मि छविरालिलेप नरामराकीर्णसभां प्रभाव शैलस्य पद्माभमणि सदा नवस्थलं पल्लवयन्निवत्तं सहस्रपत्रां भुजगर्भचारी पादां भुजैः पातितमारदर्पो भूमौ प्रजानां द्विजहर्षभूति गुणां भुधिर्विप्रुषमाप्यजस्रं नाखण्डलस्तोतुमलं तवर्षी रागेव मादृक् किं तातिभक्तिर्मां बालमाला पयसीदमित्थम् त्यन्तिकमीशपुंसां स्वार्थो न भोगः परिभङ्गुरात्मा विशोदशङ्गान् न च तापशान्ति कृतिमाख्यत् भगवान् सुपार्श्वः अजङ्गमं जङ्गमनीययन्त्रम् यथा तथा जीवधृतं शरीरं विभत्सुपूर्ति क्षैतापकं च स्नेहो वृथात्रेति हितं त्वमाख्यत् अलङ्घ्यशक्तिर्भवितव्यतेयं हेतुद्वयाविश् कृतकारिलिङ्गा अनीश्वरो जन्त्वरहङ्कयार्थः संहत्य कार्येष्विति साध्ववादी विभीति मृत्योर्न ततोऽस्ति मोक्षो नित्यं शिवं वाञ्छति नास्य लाभ तथापि बालो भयकामवश्यो वृथा स्वयं तत्कृतेत्यवादी सर्वस्य तत्त्वस्य भवान् प्रमाता मातेव बालस्य हितानुशास्ता गुणावलोकस्य जनस्य नीता मया विभक्त्या परिणूय सेत्य चन्द्र ब्रह्म चन्द्रमरीचिगौरं चन्द्रं द्वितीयं जगतीव कान्तं वन्देऽभिवन्द्यं महतामृषीन्द्रं जिनं जितस्वान्तकषाय पत्तं यस्याङ्गलक्ष्मी परिवेशभिन्नं तमस्तमोरे ഹ്രിവരശ്മിഭിന്നം നനാശബാഹ്യം ബഹുമാനസം ച ധ്യാന പ്രദീപാതിശയേന ഭിന്നം സ്വപക്ഷസൗസ്ഥിത്യമദാവലിപ്ത വാക്സിംഹനാദൈർ ഗജായഥാകേസരിണോനിനാദൈർലോകെ പരമേഷ്ടിതായ പദം ബഭൂവാത്കർമ്മേജ അനന്തധാമാക്ഷരവിശ്വചക്ഷു സമന്ത ദുഃഖക്ഷയശാസനശ്ച സചന്ദ്രമാഭവ്യകുമത്പതീനാ വിപന്നദോഷാ പ്രകലങ്കദീപ ലക്ഷോഷവാമ്യായ മയൂഖമാല ഭൂയാത് പവിത്രോ ഭഗവാൻ മനോമേ പ്രതിഷേധിതത്വം പ്രമാണസിദ്ധം തദ്തത്സ്വഭാവം ത്വയാ പ്രണീതം സുവിദേശധാമ്നാ നൈതത്സമാലീരപദം ദദത്തി തദേവ ച സ്യാന് ന തദേവ ച സ്യാത് തഥാ പ്രതീതേ തവ തത് കഥയിച്ച് നാത്യന്തമന്യത്വമനന്യതാച വിധേർനിഷേധസ്യ ച ശൂന്യദോഷാ നിത്യം തദേവേദമിതി പ്രതീതേർന നിത്യമന്യത് പ്രതിപത്തിസിദ്ധി ന തത് വിരുദ്ധം ബഹിരന്തരംഗ നിമിത്ത നൈമിത്തികയോഗതസ്തി അനേകമേകം ച പദസ്യ വാച്യം വൃക്ഷാ ഇതി പ്രത്യയവത് പ്രകൃത്യാ ആപാക്ഷിണസ്യാദിതി വൈ നിപാതോ ഗുണാനപേക്ഷേ നിയമേപവാദം ഗുണപ്രധാനാർത്ഥമിദം ഹി വാക്യം ജനസ്യതേ തത് ദ്വിഷതാമപത്യം തതോ വിവന്ദ്യം ജഗദീശ്വരാണാം മമാപി സാധുസ്തവ പാദപത്മം ചന്ദ്രരശ്മയോ നഗാംഗമംബോ നചഹാരയഷ്ടയ യഥാമുനേസ്തേ നഗവാക്യരശ്മയ ക്ഷമാം ദുഗർഭാ ശിശിരാവിപശ്ചിതാം സുഖാഭിലാഷാ നലദാഹമൂർച്ഛിതം മനോ നിജം ജ്ഞാനമയാമൃതാംബുവി ഗതിസ്ത്യപസ്ത്വം വിശദാഹമോഹിതം യഥാ വിഷഗ്മന്ത്രഗുണൈകവിഗ്രഹം സ്വജീവിതേ കാമസുഖേ ച തൃഷ്ണയാ ദിവാശ്രമാർത്താ നിശിശേരതേ പ്രജാ ത്വമാര്യനത്തം ദിവമപ്രമത്തവാന് ന ജാഗരീവാത്മവിശുദ്ധവത്മനി അപത്യവിത്തോത്തരലോകതൃഷ്ണയാ തപസ്വിനഃ കേചന കർമ്മ കുർവതേ ഭവാന് പുനർജന്മജരാജിഹാസയാ ത്രയീം പ്രവൃത്ത ಸಂಸ್ಕೃತಿಂ ಶಮಧೀರ ವಾರುಣ ಸಮಸ್ತಮಜ್ಯೋತಿರಜ ಸ್ವನಿರ್ವೃತ ಪತೇ ಪರೇ ಬುಸ್ತಿಲವೋದ್ಧವ ಸನಿಶ್ರೇಯಸ್ ಭಾವನಾ ಪರೈ ಬುಧ ಪ್ರವೇಕೈ ಜನಶೀಲೇ ಶ್ರೇಯಾಂಜನ ಶ್ರೇಯಸಿ ವರ್ತ್ಮನಿ ಮಾ ಶ್ರೇಯ ಪ್ರಜಾ ಶಾಸದ ಜೀಯ ವಾಕ್ಯ ಅವಾಶಕಾಸೆ ಭುವನ ತ್ರಯೇಸ್ಮಿನ್ ನೇಕೋ ಯಥಾವೀತ್ ಖನೋ ವಿವಸ್ವಾನ್ ವಿಧಿರ್ವಿಶತ್ತ ಪ್ರತಿಷೇಧ ರೂಪ ಪ್ರಮಾಣ ಮತ್ರಾನ್ಯತರತ್ ಪ್ರಧಾನ ಗುಣೋಪರೋ ಮುಖ್ಯ ನಿಯಾಮ ಹೇತುರ್ ನಯ ಸದೃಷ್ಟಾಂತ ಸಮರ್ಥನತಿ ವಿವಕ್ಷಿತೋ ಮುಖ್ಯ ಇತೀಶ್ಯತೀನ್ಯೋ ಗುಣೋ ವಿವಕ್ಷೋ ನ ನಿರಾತ್ಮಕಸ್ತಿ ತಥಾರಿ ಮಿತ್ರಾ ನುಭಯಾದಿಶದ್ಭಿರ್ ದಯಾವದಿ ಕಾರ್ಯಕರಂ ಇವಸ್ತು ದೃಷ್ಟಾಂತ ಸಿದ್ಧಾ ಉಭಯೋರ್ವಿವಾದೆ ಸಾಧ್ಯಂ ಪ್ರಸಿದ್ಧೀನ್ ನತು ತಾದೃಗಸ್ತಿ ಯತ್ ಸರ್ವಥೈಕಾಂತ ನಿಯಾಮಿ ದೃಷ್ಟಂ ತದೀಯ ದೃಷ್ಟಿರ್ ವಿಭವತ್ ನಿಶೇಷಿ ಏಕಾಂತ ದೃಷ್ಟಿ ಪ್ರತಿಷೇಧ ಸಿದ್ಧಿರ್ ನ್ಯಾಯೇಷು ಭಿರ್ಮೋಹರಿಪಂ ನಿರಸ್ಯ ಅಸಿಸ್ಮ ಕೈವಲ್ಯ ವಿಭೂತಿ ಸಮ್ರಾಟ್ ತತ ಸ್ವಮರ್ಹನ್ ನಸಿ ಮೇ ಸವಾರ ಹೃದಯ ಕ್ರಿಯಾಸು ತಂ ವಾಸು ಪೂಜ್ಯ ತ್ರಿದಶೀಂದ್ರ ಪೂಜ್ಯ ಮಯಾಪಿ ಪೂಜ್ಯೋಪಧಿಯಾ ಮುನೀಂದ್ರ ದೀಪಾರ್ಜಿಷಾಕಿಂ ಸಫಲೋನ ಪೂಜ್ಯ ನ ಪೂಜ್ಯಾರ್ಥ ದೈವೀತರಾಗೇ ನ ನಿಂದಯಾನಾಥ ವಿಮಾಂತ ವೈರಿ ತಥಾಪಿ ತೇ ಪುಣ್ಯ ಗುಣ ಸ್ಮೃತಿರ್ನ ಪುನಾರು ಚಿತ್ತಂ ದುರಿತಾಂಜಲೀಭ್ಯ ಪೂಜ್ಯಂ ದಿನಂ ಪ್ರಾರ್ಥಯತೋ ಜನಸ್ಯ ಸಾವದ್ಯಲೇಶು ಬಹು ಪುಣ್ಯರಾಶು ಕಣಿಕಾವಿಷಸ್ಯ ನ ದೂಷಿಕಾಶೀತ್ ಶಿವಾಂ ದಾಶು ಯತ್ವಸ್ತು ಬಾಹ್ಯಂ ಗುಣದೋಷಸೂದೇರ್ ನಿಮಿತ್ತಮಭ್ಯಂತರಮೂಲಹೇತು ಅಧ್ಯಾತ್ಮವೃತ್ತಸ್ಯ ತದಂಗಭೂತಮಭ್ಯಂತರಂ ಕೇವಲಮಲಂತಿ ಬಾಹ್ಯೇತರೋಪಾದಿ ಸಮಗ್ರತೇಯಂ ಕಾರ್ಯೇಷು ತೇ ದ್ರವ್ಯಗತ ಸ್ವಭಾವ ನೈವಾನ್ಯಥಾ ಮೋಕ್ಷ ವಿಧಿಶ್ಚ ಪುಂಸಾ ತೇನಾಪಿ ವಂದ್ಯಸ್ತ್ವಮೃಷಿರ್ ಸುಧಾನಾ ಮಿಥೋನಪೇಕ್ಷಾ ಸಫರ ಪ್ರಣಾಶಿನ ತೈವ ತತ್ವಂ ವಿಮಲಸ್ಯ ತೇ ಮುನಿ परस परीक्षा स्वपरोपकारिणः यथैकश कारकमर्थ सिद्धये समीक्षशेषं स्वसहायकारकं तथैव सामान्य विशेष मात्रिका नया सवेष्टा गुणमुख्य कल्पतः परीक्षान्वयभेदलिङ्गतः प्रसिद्ध सामान्य विशेषयोस्तव समग्रतास्तु सपरावभासकं यथा प्रमाणं विभूतिलक्षणं विशेष्यवाच्यस्य विशेषणं वचो यतो विशेष्यं विनियम्यते च यत् तयोश्च सामान्यमत प्रसज्यते विवक्षिता स्यादिति सैन्यवर्जनम् नयास्तवस्यास्पदसत्यलाञ्छिता रसोपवित्था इव लोहधातव भवन्त विप्रीतगुणायतस्ततो भवन्त मार्याः प्रणतायुतेषिण अनन्तदोषा क्षयविग्रहो ग्रहो विषङ्गवान् मोहमयश्चिरं यदि यतोजितस्तत् स्वरुचौ प्रसीदता तया ततो भूर्भगवानलत्सजित् कषाय नाम्नां द्विषतां प्रमाथिनां मशेषयन्नाम भवान् शेषवित् विशोषणं मन्मथ दुर्मदामयं समाधिवैषज्यगुणैर्विलीनयत् परिश्रमाम्बुर्वयवीचिमालिनी तया सकृष्णा सरिदार्यशोषिता असङ्गघर्मार्कगभस्ति तेजसा परं ततो निर्वृतिधामतावकं सुहृत्त्वयि श्री सुभगत्वमश्नुते द्विषंस्त्वयि प्रत्ययवत् प्रलीयते भवानुदासीनतमस्तयोरपि प्रभो परं चित्रमिदं तमेहितं त्वम् सतां भवान् कर्मकक्षमदः तपोग्निभिः शर्म शाश्वत भवाप शङ्कर देव मानव निकाय सप्तमै रेजिषे परिवृतो वृतो बुधै तारका परिवृतो ते पुष्कलो व्योमनीव शशलाञ्छनोमलः प्रातिहार्य विभवैः परिष्कृतो देहतोऽपि विरतो भवान् भूत् मोक्षमार्गमशिषन्न रामरान् नापि शासनफलैषणातुरः वाक्यमनसां प्रवृत्तयो नाभवंस्तव मुनिश्चिकीर्षया ना समीक्ष्य भवतः प्रवृत्तयो धीरतावकमचिन्त्यमीहितम् मानुषीं प्रकृतिमभ्यतीतवान् देवतास्वपि च देवतायतः तेन नाथ परमासि देवता श्रेयसे जिन वृष प्रसीदनः प्रजानां राजा चिरं यो प्रतिमः प्रतापः व्यधात् पुरस्तात् स एव शान्तिर्मुनिर्दयामूर्तिरिवाग् शान्तिं चक्रेण यः शत्रुभयङ्करेण जित्वा नृपः सर्वनरेन्द्रचक्रम् समाधिचक्रेण पुनर्जिगाय महोदयो दुर्जयमोहचक्रम् राजश्रिया राजसुराजसिंहो रराजयो राजसुभोगतन्त्रः आर्हन्ति लक्ष्म्या पुनरात्मतन्त्रो देवासुरोदा रसतेरराज यस्मिन्नभूद्रा जनिराजचक्रं मुनौ दयादीदिति धर्मचक्रम् पूज्ये मुः प्राञ्जलिदेवचक्रं ध्यानोन्मुखे ध्वंसि कृतान्तचक्रम् सदोषशान्त्या विहितात्मशान्तिः शान्तिर्विधाता शरणं गतानां भूयाद्भवक्लेशभयोपशान्त्यै शान्तिर्जिनो मे भगवान् शरण्य क्षितिपतीश्वरचक्रपाणि कृष्णाशिष परिदहन्ति न शान्तिराता मिष्टीन्द्रियार्थविभवैः परिवृद्धिरेव सिद्धैव काय परितापहरं निमित्त नित्यात्मवान् विषयसौख्यपराङ्मुखो अयं तपः परमदुश्चरमाचरन्त आध्यात्मिकस्य तपसः परिबृङ्गणार्थं ज्ञानं निरस्य कलुषद्वयमुत्तरस्मिन् ज्ञानद्वये ववृतिशेतिशयोपपन्ने उद्वासकर्मकटुक प्रकृतिश्च तत्तु रत्नत्रयातिशयतेजसि जातवीर्यः बद्धाजिषे सकलवेदविधेर्विनेता लब्धे यथा वियति दीप्तरुचिर्विवस्वा यस्मान्मुनीन्द्र तव लोकपिता महाद्या विद्या विभूतिकणिकामपि नाप्नुवन्ति तस्मात् भवन्तमजमप्रतिमेय मार्या सत्यं च सुवन्ति सुधियः सहितैकस्थाना सदुल्लङ्घ्य तद्बहुत्वकथास्तुतिः आनन्त्याक्ते गुणा वक्तुमशक्यास्त्वयि सा कथम् तथापि ते मुनीन्द्रस्य यतो नामापि कीर्तितम् पुनाति पुण्यकीर्तिर्नस्ततो भूयाम किञ्चन लक्ष्मीविभव सर्वस्वम् मुमुक्षुश्चक्रलाञ्छनम् साम्राज्यं सार्वभौमं ते जरत्रिणमिवाभवत् तव रूपस्य सौन्दर्यं दृष्ट्वा तृप्तिमनापि वान् यक्षः शक्रः सहस्राक्षो बभूव बहुविस्मयः मोहरूपो रिपुः पापः कषाय भटसाधनः दृष्टिसम्पदुपेक्षास्त्रैस्त्वया धीरपराजितः सन्दर्पस्योद्धरो दर्पस्त्रैलोक्यविजयार्जितः ह्रेपयामास तन्धीरे त्वयि प्रतिहतोदयः आयत्याञ्च तदात्वे च दुःखयोनिर्दुरुत्तरा तृष्णा नदी त्वयोत्तीर्णा विद्यानावाविविक्तया अन्तकः कन्दको नृणां जन्मज्वरसखः सदा त्वामन्तकान्तकं प्राप्य व्यावृत्तः कामकारतः भूषावेशायुधत्यागी विद्यादमदयापरं रूपमेव तवाचष्टे धीर्दोषविनिग्रहं समन्ततोऽङ्गभासान्ते परिवेशेण भूयसा तमो बाह्यमपाकीर्ण मध्यात्मं ध्यानतेजसा सर्वज्ञज्योतिषोद्भूतस्तावको महिमोदयः सन्न कुर्यात् प्रणम्रन्ते सत्त्वं नाथ सचेतन तव वागमृतं श्रीमत् सर्वभाषास्वभावकं प्रीणयत्यमृतं यद्वत् प्राणिनो व्यापि संसदि अनेकान्तात्मदृष्टिस्ते सति शून्यो विपर्ययः ततः सर्वं विषोक्तं स्यात् तदयुक्तं स्वघाततः ये परस्खलितोन्निद्राः स्वदोषेव निमीलिनः तपस्विनस्ते किं कुर्य रपात्रं तन्मदश्रियः ते तं स्वघातिनं दोषं शमीकर्तुमनीश्वराः तद्विषः स्वः नो बालास्तत्त्वा वक्तव्यक्तांश्रिताः सदेकनित्यवक्तव्यास्तद्विपक्षाश्च हीनयाः सर्वतेति प्रदुष्यन्ति पुष्यन्ति स्यादितीहते सर्वथा नियमत्यागी यथा दृष्टमपेक्षकः स्याच्छब्दस्तावके न्यायी नान्येषामात्मविद्विषाम् अनेकान्तोऽप्यनेकान्तः प्रमाणनयसाधनः अनेकान्तः प्रमाणात्ते तदेकान्तोऽर्पितान्नया निरुपमयुक्तिशासन प्रियहितयोगगुणानुशासन अर्जुनरमतीर्थनायकस्त्वमिव सतां प्रतिबोधनायकः मतिगुणविभवानुरूपतस्त्वयि वरदागमदृष्टिरूपत गुणकृशमपि किञ्चनोदितं मम भवताद्दुरिताशनोदितम् महर्षिः सकलपदार्थसत्यवबुधः समजनि साक्षात् सामरमर्त्यं जगदपि सर्वं प्राञ्जलिभूत्वा प्रणिपतति स्म। यस्य च मूर्तिः कनकमयीव स्वस्फुरदाभाकृतपरिवेशा वावपि तत्त्वं कथयितु कामा स्यात्पदपूर्वा रमयति साधु। यस्य पुरस्ताद्विगलितमाना न प्रतितीर्थ्या भुवि विवदन्ति भूरपि रम्या प्रतिपदमासीज्जात विकोशाम्बुज मृदुहासा। यस्य समन्ताज्जिन शिशिरांशु शिष्यक साधु ग्रह विभवोभु तीर्थमपि स्वं जनन समुद्र त्रासित सत्त्वोत्तरणपथोग्रम्। यस्य च शुक्लं परमतपोग्निर्ध्यानमनन्तं दुरितमधाक्षी तञ्जिन सिंहं कृतकरणीयं मल्लिमशल्यं शरणमितोऽस्मि। अधिगत मुनि सुव्रत स्थितिर् मुनि विषभो मुनि सुव्रतो नः मुनि परिषद निर्भवौ भवा नुडु परिषद् परिवीत सोमव परिणत शिखि कंठ रागया कृतमद निग्रह विग्रहावया तवजिन तपस प्रसूतया ग्रह परिवेश रुचैव शोभितम् शशिरुचि शुचि शुक्ल लोहितम् सुरभितरं विरजो निजं वपुः तव शिवमति विस्मयं यते यदपि च वाङ्मनसीयमीहितं स्थितिजनन निरोधलक्षणं चरं चरं च जगत्प्रतिक्षणम् इति जिन सकलज्ञलाञ्छनं वचनमिदं वदतां वरस्यते। द्वैतमलकलङ्कमष्टकं निरुपमयोगबलेन निर्दहन् अभवद् भव सौख्यवान् भवान् भवतु ममापि भवोपशान्तये। स्तुतिः स्तोतु साधो कुशलपरिणामाय सतदा भवेन्मा वा स्तुत्य फलमपि ततस्तस्य च सतः किमेवं स्वाधीनाय जगति सुलभेशाय सपथे स्तुयान्नत्वा विद्वान् सततमभिपूज्यं नमि जिनम् त्वया धीमन् ब्रह्म प्रणिधि मनसा जन्मनिगलम् समूलं निर्भिन्नं तमसि विदुषां मोक्षपदवी त्वयि ज्ञानज्योतिर् विभव किरणैर्भाति भगवन् न भुवन् खद्योता इव शुचिर्वावन्यमतयः विधेयं वार्यं च नुभयमुभयं मिश्रमपि तस् विशेषैः प्रत्येकं नियमविषयैश्चापरिमितैः സദാന്യോന്യാപേക്ഷൈഃ സകലഭുവനജ്യേഷ്ഠഗുരുണാ ത്വയാ ഗീതം തത്വം ബഹുനയ വിവക്ഷേതരവശാത് അഹിംസാ ഭൂതാനാം ജഗതി വിദിതം ബ്രഹ്മ പരമം ന സാ തത്രാരംഭോസ് ത്യണുരപി ജയത്താശ്രമവിധൗ തതസ്തത്സേദ്ധ്യർത്ഥം പരമകരുണോഗ്രന്ഥമുഭയം ഭവാനേവാത്യാക്ഷീ ന ച വികൃതവേഷോപതിരതഃ യഃഭൂഷാ വേഷ വ്യവധിരഹിതം ശാന്തകരണം യതസ്തേ സഞ്ചഷ്ടേ സ്മരശരവിഷാതങ്കവിജയം വിനാ ഭീമൈ ശസ്ത്രൈ ഹൃദയ ഹൃദയാമർഷ വിലയം തതസ്ത്വം നിർമോഹ ശരണമസിന ശാന്തിനിലയ ഭഗവാൻ ഋഷി പരമയോഗദഹനഹുതകൽമഷീന്ദനം ജ്ഞാനവിപുലകിരണൈ സകലം പ്രതിപദ്യ ബുദ്ധകമലായ തീക്ഷണ ഹരിവംശകേതുരനവദ്യവിനയദമതീർത്ഥനായക ശീലജലധിരഭവോ വിഭവസ്തമരിഷ്ടദേമിജിനകുഞ്ജരോജര ത്രിദശീന്ദ്രമൗളിമണിരത്നകിരണവിസ്വരൂപചുംബിതം പാദയുഗലമലം ഭവതോ വികസത്കുശേഷയദലാരുണോദരം നഖചന്ദ്രരശ്മികവചാതിരുചിരശിഖരാംഗുലസ്ഥലം സ്വാർത്ഥനിയതമനസ ഹൃദയ പ്രണമന്തി മന്ത്രമുഖരാമഹർഷയ ദ്യുതിമത്രഥാംഗരവിബിംബകിരണജടിലാംശുമണ്ഡല നീലജലദജലരാശിവപുസഹ ബന്ധുഭിർഗരുഡകേതുരീശ്വര ഹലഭിച്ഛതേ സജനഭക്തിമുദിതഹൃദയൌ ജനേശ്വരൌ ധർമ്മവിനയരസികൌ സുതരാം ചരണാരവിന്ദയുഗലം പ്രണേമതുഃ കകുദംബുവഃ കചരയോഷിതുഷിതശിഖരൈരലംകൃതഃ മേഘപടലുപരിവീതതടസ്ഥവിലക്ഷണാനി ലിഖിതാനി വജ്രിണാ വഹതീതി തീർത്ഥമൃഷിഭിശ്ച സതതമവിഗമ്യതീത്യ ച ഭീതിവിതതഹൃദയൈ പരിതോ വൃഷമൂർജയന്ത ഇതി വിശ്രുതോ ജലഃ ബഹിരന്തരപ്യുഭയഥാ ച കരണമവിഘാതി നാർത്ഥകൃത് നാഥയുഗപദഖിലം ച സദാ ത്വമിദം തലാമലകവദ്വിവേദിതഃ അതേവ തേ ബുധന തസ്യ ചരിതഗുണമദ്ഭുതോദയം ന്യായവിഹിതമവധാര്യ ജിനേ ത്വയി സുപ്രസന്ന മനസഃ സ്ഥിതാ വയം. Thank you. நீலை சதனு தடுத்குணை தகேன பீமா சனிவாயு விஷ்டிவே கைர்வைரிவசைருபத்ருதோ மகாமனாயோ நசசாலயுகத ப்ரஹத் அணாமண்டலமண்டபேனயம் ஸ்புரத் தடுப்பெங்கருச்சோப்பு சர்கிணம் ஜுகுஹனாவோ தரணோதராதரம் விராக சந்தியா தடிதம் புதோயதா சயோக நிஸ்திஞ்ச நிஷாத் தாரயா நிஷாத்தியோது ஜயமோஹ வித்விஷம் அவாபதார்ஹந்தியமசிந்தியமத்புதம் திலோக பூஜாதிஷயாஸ்பதம் பதம் யமீஸ்வரம் வீக்ஷ விதூத் கல்மஷம் தபோதனாஸ்தேபி ததா புபூஷவ வனௌகஸஸ்வஸ்ரமபந்த்யபுத்தய ஷமோபதேஷம் ஷரணம் ப்ரபேதிரே ஸத்யவித்யா தபஸாம் ப்ரணாயக சமத்ரதீருக்ரகுலாம்பராஞ்சுமா மயா சதா பார்ஷ்வஜினஹ ப்ரணம்யதே விலீனமித்யா பததிருஷ்டி விப்ரமஹ. வீரத்தங்கள்சமுச்சயாசிதையாசோடுசுபாசிதையா சோம இவ வ்யோம்னி குந்தசோபாசிதையா தவஜின்சாசன விபவோ ஜயதி கலாவபி குணானுசாசன விபவ தோஷக சாசன விபவ ஸ்துவந்தி சைனம் பிரபாக சாசன விபவ அனவத்ய ஸ்யாத்வாதஸ் தவ திருஷ்டேஷ்டா விரோதத ஸ்யாத்வாத இத்திரோ ந ஸ்யாத்வாதோ த்விதய விரோதான் முனீஸ்வரா ஸ்யாத்வாத தமசி சுராசுர மஹிதோ க்ரந்திக சத்வாஷய ப்ரணாமா மஹித லோகத்ரய பரமஹிதோ நாவர்ண ஜ்யோதிருஜ்வலத்தா மஹித சப்யானாம் அபிருச்சிதம் ததாசி குணபூஷணம் ஸ்ரீயாச்சாருச்சிதம் மக்னம் ஸ்வஸ்யாம் ருச்சிரம் ஜயசி மிகலாஞ்சனம் ஸ்வகாந்த்யாருச்சிதம் தஞ்சினகத்து மதுமாயஸ் தவ பாவானாம் முமுக்ஷுகா மதுமாய ஸ்ரீயான் ஸ்ரீ மதுமாயஸ் தயா சமாதேஷி சப்ரயா மதுமாய கிரிபித்யவதானவத ஸ்ரீமதைவ தந்திரவத்தானவத தவ ஷமுவாதானவது கதமூர்ஜிதமபகத ப்ரமாதானவத பஹுகுணசம்பத சகலம் பரமதமபி மதுரவசன விநியாசகலம் பக்தவதம் சகலம் தவ தேவமதம் சமந்து பத்ரம் சகலம். நமோ அரிஹந்தாணம் Hamar, hamar.